म्हणजे मूळ प्रकृतीच्या माझ्या योनीमध्ये मी चैतन्य रूप गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूत मात्र निर्माण होतात. इथं दुसरा कोणी नाहीये. कोणा दोन गोष्टींचा संयोग इथं झालेला नाहीये. म्हणून असं म्हणतात की निमित्त कारण आणि उपादान कारण हा एक परमात्माच आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे मूळ वस्तू, की ज्या वस्तूपासून एखादी गोष्ट घडते. जसं माती, मातीपासून मातीच्या वस्तू तयार होतात, गाडगं मडगं माठ इत्यादी. मूळ एक वस्तू असल्यामुळं त्याच्यापासून अशा प्रकारचे पदार्थ होतात. त्यामुळं माती हे मूळ कारण आहे, उपादान कारण आहे. पण त्याचा घट होण्यासाठी कोणीतरी अजून एक कारण लागतो, त्याला निमित्त कारण असं शास्त्रामध्ये म्हणतात. त्याला एक कुंभार लागतो, एक चाक लागतं. त्या चाकावर त्या मातीचा गोळा फिरवून मग मडकं तयार होत. म्हणजे निमित्त कारण आणि उपादान कारण या दोन गोष्टींमुळं एखादं कार्य संभवत. कार्यामध्ये कारण हे ओतप्रोत धरून राहिलेलं असतं. जसे सुवर्णाचे अलंकार हे कार्य असेल तर कारण सुवर्ण आहे आणि सुवर्णकार हे दोघं त्याचे कारण आहे. एक निमित्त कारण आहे, एक उपादान कारण आहे. जसं कार्य मातीची भांडी असती तर त्या कार्याचे कारण दोन जण आहेत. एक म्हणजे माती, उपादान कारण, आणि दुसरं म्हणजे निमित्त कारण, कुंभार. जर वस्त्र किंवा पट हे जर कार्य असेल तर तंतू किंवा कापूस हे उपादान कारण आहे आणि निमित्त कारण देखील एक आहे. जो सूत काढतो आणि त्याच्यापासून कापड बनवतो. अशा प्रकारे कुठलीही वस्तू तयार होण्यासाठी म्हणून कार्य दिसण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी म्हणून नुसतं उपादान कारण असून चालत नाही तर कोणीतरी निमित्त कारण देखील लागतो, करणारा देखील लागतो. आता कोणी करणारा असल्याखेरीज उपादान कारण जरी असेल तरी त्याच्यापासून करणाऱ्याखेरीज काहीही करता येत नाही. सुवर्णकाराखेरीज सोन्याचे अलंकार करता येत नाही. असा एक सिद्धांत आहे शास्त्रांचा की कारण व्यतिरेकेण कार्यस्य अभाव. जर कार्यामधलं कारण काढून घेतलं, कारणाचा जर व्यतिरेक केला तर कार्याचा देखील अभाव होतो. जसं अलंकारामधलं सोनं काढून घेतलं तर अलंकार या नावाचा कोणताही पदार्थ शिल्लक राहत नाही. माती जर काढून घेतली तर मातीचं भांडच राहत नाही. म्हणून कारण आवश्यक आहे, तसंच निमित्त कारणही आवश्यक आहे तर कार्य घडू शकतं. इथं भगवंत असं म्हणतात की दोन्ही मीच आहे. इथं निमित्त कारण देखील मीच आहे आणि उपादान कारण देखील मीच आहे. कार्य तर घडतं, जगत अनेक प्रकारच्या योनींमध्ये भूत मात्र तर निर्माण झाली, पण करणारा मात्र एकच आहे. जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण आहे. असं कधी झाले का की उपादान कारणच निमित्त कारण होईल? सुवर्ण आपण होऊन आपल्यामधूनच दागिने तयार करता असं कधी झालंय का? वेदांतांनी हा जो सिद्धांत दिला त्याच्यावर आक्षेप घेण्यात असे आले की निमित्त कारण हा नेहमी करता म्हणून, कार्य करणारा म्हणून वेगळा कोणीतरी असायला लागतो. निमित्त कारण आणि उपादान कारण एक कसे असतील? तर त्याच्यावर वेदांत शास्त्र असं उत्तर देतं की ते दोन असावेत असा कोणताही नियम नाही. निमित्त कारण आणि उपादान कारण या दोन भिन्न वस्तू असू शकतात. तसं निमित्त कारण आणि उपादान कारण या एकच घटना असू शकते, एकामधूनच या दोन गोष्टी होऊ शकतात. सर्वसाधारणपणे असं दिसतं की निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे कुंभार आणि माती या एकमेकांपासून वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यापासून कार्य म्हणजे एक तिसरीच गोष्ट निर्माण होते की जी कारणापासून वेगळी नाही पण त्याला एक आकार आहे. ओळखण्यासाठी म्हणून वेगवेगळी नावं आहेत पण वेदांत शास्त्र असं म्हणतं की उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन प्रत्येक वेळेला वेगळे असायलाच पाहिजेत असं नाही. म्हणून ते त्याच्याकरता उदाहरण देताना असं म्हणतात की कोळी आपल्या स्वतःच्या पोटातूनच एक धागा निर्माण करतो, जाळं निर्माण करतो आणि त्या जाळ्यामध्ये तो स्वतः राहतो. इथं उपादान कारण म्हणून कोणती वेगळी वस्तू नाहीये की ज्याच्यापासून कोळी आपल्या स्वतःचं घर निर्माण करतो. आपल्या स्वतःच्या पोटातून एक वस्तू तो बाहेर काढतो आणि त्या वस्तूतच एक घर करतो आणि त्या घरात तो राहतो. तसंच ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि जगतामध्ये तो राहील, त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झाला जसं कोणी करतो तसा. उपादान कारण आणि निमित्त कारण हा एकच असू शकतो असं जेव्हा निसर्गात दिसतं तेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी तशीच गोष्ट घडली आणि भगवंत तेच सांगतात मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम तथाम्यहम. गर्भ ज्याच्यामध्ये ठेवायचा ती योनी देखील माझीच आहे आणि गर्भ त्याच्यामध्ये ठेवणारा बीज ठेवणारा देखील मीच आहे असं दोन्ही माझ्यापासूनच झालं असं भगवंत म्हणतात. तरी महत ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदागी विश्रामशाली आहे त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्हे आपण पाहायला सुरुवात करतो. अक्षर असा परमात्मा जो अविनाशी आहे, अखंड आहे, सर्वत्र भरून राहिलेला आहे असा जो मूळ परमात्मा आहे त्या मूळ परमात्म्याच्या स्वतःच्या अचिंत्य अशा शक्तीने त्याच्याच एका भागाकडून जी प्रकृती म्हणून ओळखली जाते अशा प्रकृतीच्या ठिकाणी तो चेतन अंश ठेवतो स्वतः. म्हणून तो परमेश्वर हा बीजप्रद पिता देखील आहे आणि प्रकृती माता महत ब्रह्म देखील परमेश्वरच आहे. दोन्ही एकाच ठिकाणाहून घडलं, परमात्म्याच्याच ठिकाणाहून घडलं. अक्षर अशा पुरुषाच्या ठिकाणाहूनच घडलं, परमात्म्याच्या ठिकाणाहूनच घडलं. हा जो बीज प्रद पिता आहे तर तो चैतन्यरूपी शक्ती किंवा गुढ भाषेत वीर्य ठेवतो आणि कुठं ठेवतो प्रकृतीच्या अंतरी आम्ही ठेवतो, प्रकृतीच्या आत ठेवतो आणि असं ठेवल्यामुळं एक स्थिर दृष्टी निर्माण झाली आणि मनुष्य पशु पक्षी कृमी कीटक अशा प्रकारची एक दृष्टी निर्माण झाली. एकाच परमात्म्यापासून निर्माण झाली. मनुष्य कृमी कीटक यांना जे भौतिक अन्न लागेल त्यांचं देहाचं पोषण होण्यासाठी तर ते देहाचं पोषण भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रकृतीमधूनच जड प्रकृतीमधूनच होईल पण त्या जड प्रकृतीचा जो चेतन अंश आहे त्याच्या अंतर्यामी असणारा त्याच्यामुळं ते होईल. पण तो जे जेवेल तो जे खाईल तर त्यालाही दोन घटक असतील. एक म्हणजे वरचं बीज जर असेल तर त्या बीजाला देखील एक पंचभौतिक अंश आहे, पाणी आहे, पृथ्वीचा भाग आहे पण त्याच्यामध्ये एक शहाणपणा आहे, इंटेलिजन्स आहे, जाणीव आहे, हे दोन्ही स्वीकारायला लागतं. आणि ज्या ठिकाणी अशा गोष्टी नाही ते खाद्य होऊ शकत नाही. पशु पक्षी कृमी कीटक या प्रत्येकाचं आपलं आपलं खाद्य आहे आणि त्या खाद्याने देखील त्याच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव आहे आणि तर्कल मात्र पंचभूतिक आहे. तुमचे सगळे खाद्यपदार्थ तसेच आहेत. ज्याच्या आत अशा प्रकारचं चैतन्ययुक्त पदार्थ नाही अशी गोष्ट तुम्ही खाऊ शकत नाही. उदाहरणार्थ काय म्हणता येईल, माती, लाकडाचा भुसा तुम्ही खाऊ नाही शकत, कारण त्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं पोषण व्हायला बाहेरचे भाग असले तरी चेतनयुक्त पदार्थ त्याच्यात नाही. आणि चेतनयुक्त पदार्थ समजायचा कसा? तुम्ही तो पदार्थ वापरला नाही तर तो आपला आपण नाचतो, आपला आपण किडतो, त्याच्यातूनच किडे निर्माण होतात. धान्याला किडे लागतात याचं कारण त्याच्या आत जीव असतोच, तो आपल्या तरीने प्रगट होतो. असं असल्यामुळं त्याच्यातून निर्माण झालेलं जे कार्य आहे ते कार्य देखील अशा प्रकाराने आपल्या स्वतःचं जीवित कार्य चालू ठेवतं. म्हणून अक्षर परमात्म्यापासून त्याच्या एका मूळ स्फुरणाने, मूळ स्फूर्तीने, चैतन्ययुक्त स्फूर्तीने जाणीवेने आणि त्याच्याच ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या एका घटकाने ज्याला माया किंवा अचिंत्य शक्ती असं म्हटलेलं आहे याच्या संयोगाने भूतमात्रांची निर्मिती झाली आणि जड जगताची निर्मिती झाली. ते जड जगत भूतमात्रांचं पोषण करण्यासाठी कारण म्हणून ठरलं, पण त्या कारणामध्ये देखील त्या पोषणाला आवश्यक अशा प्रकारचं पंचभूतातूनच योग्य पदार्थ निर्माण झाले तर तसं पोषण होऊ शकतं. उदाहरणार्थ मातीतूनच अन्न निर्माण होतं पण माती खाता येत नाही. एरवी तरी म्हणत ब्रह्म याला मी हे ऐसे काम, ही गंभीर चर्चा आहे हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. काही ठिकाणी भगवद्गीता ही मुळातच जशी आहे कठीण आहे. आपल्याला समजायला थोडस कठीण जरी वाटेल तरी देखील जर आपल्याला समजत असेल मी काय बोलतो आहे तर तुम्हाला आनंद झाल्याखेरीज राहणार नाही. बुद्धीला थोडा ताण पडेल एखाद्याला, पण हा ताण पडला तरी देखील गणित चुकल्यावर कसं समाधान वाटतं, एखादा अवघड प्रमेय समजल्यावर कसं समाधान वाटतं, तशा प्रकारचं समाधान आहे तत्वज्ञान दिल्याखेरीज राहणार नाही. तरी महत ब्रह्म याला की हे ऐसे नाम जे महदादी विश्रामशालिक आहे. महत ब्रह्म देखील एरवी त्याला याकरता म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. की महत तत्व जे आहे म्हणजे पंच महाभूत आणि ही पंच महाभूतच्या मूळ आकाश तत्वामध्ये विलीन पावतात त्या सर्व महत्त्वांचं विश्रांती किंवा लयस्थान हे महत्ब्रह्म आहे. पृथ्वी, तेज, वायू, आकाश ही क्रमाक्रमाने आकाशात विलीन होतात आणि आकाश देखील ज्या मूळ घन अज्ञानात विलीन होतं ती मूळ प्रकृती आहे आणि ही मूळ प्रकृती ब्रह्मापासून निर्माण झाली. विकारा बहुवस थोरी अर्जुना हे शिकाई म्हणून अवधारी महत ब्रह्म. पण ही जी महदाची विश्राम शालिका महत आधी निर्माण होण्याची अशी मोठी जागा असं याला अशा करता म्हटलेलं आहे याच्यातून खूप बहुवस विकार निर्माण होता या महत्त्वापासून, कारण यांच्यापासूनच प्रथम त्रिगुण निर्माण झाले. अव्यक्त अक्षर परमात्म्यापासून मूळ प्रकृती निर्माण झाली, मूळ माया निर्माण झाली आणि त्या मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले. हे त्रिगुण देखील आपण समजतो तसे सत्व रजतमान असून ते अव्यक्त स्वरूपात सुरुवातीला होते, बीज रूपामध्ये होते आणि या त्रिगुणांपासून लोकमान्यांचा शब्द आहे त्यांच्या विशिष्ट घटापटीतून पंचमहाभूत झाली. पंचमहाभूतामध्ये तीनही गुणांचे वैशिष्ट्य पूर्ण भाग भरून राहिलेले आहेत पण त्यांच्यातून पंचमहाभूत झाली. पंचमहाभूतांच्या विशिष्ट कर्मातून सुसंगत कर्मातून पर्जन्यादी व्यवहार घडले आणि जगताचं पोषण झालं. औषधी औषधी वनस्पती अन्न तयार झालं आणि अन्नापासून भूत मात्र झाली. अन्नात भवंती भूतानि पर्जन्यात अन्न संभवः अशा प्रकारचा क्रम तिसऱ्या अध्यायात जो सांगितला त्या क्रमाला अनुसरूनच इथं वर्णन आहे. विकारा बहु असत होती त्यामुळं जे मुळात त्रिगुण होते ते त्रिगुण नंतर जी भूत मात्र निर्माण झाली त्या भूत मात्रांच्या ठिकाणी आले. सत्व रज आणि तम तसंच भूत मात्रांचं बाह्य आवरण पंचभूतांचं झालं कारण पंचभूतांमधूनच हे सर्व निर्माण झालं. आणि जशी पंचमहाभूत परस्पर कर्म करून विश्व निर्माण झालं तसं प्राणी मात्र देखील परस्पर कर्म करायला लागले आणि जगड व्याचक्र सुरू झालं. त्यामुळं फार मोठे विकार या एकूण विश्वामध्ये निर्माण झाले. विकारा बहु असत थोरी अर्जुना हैती करी या महत् ब्रह्मामुळं मूळ मायेमुळं अनेक प्रकारचे बहुवस विकार निर्माण झाले म्हणून अवधारी महत् ब्रह्म म्हणून याला अति मोठा किंवा विशाल ब्रह्म असं याला म्हटलं गेलं. मूळ मायेला म्हटलं गेलं अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसी वदंती. मग ज्ञानेश्वर महाराज अजून एका प्रांतामध्ये शिरले. तो प्रांत म्हणजे या विश्वाची जी निर्मिती झाली तर ती निर्मिती कशा प्रकारे झाली याच्या वेगवेगळ्या केलेल्या उपपत्ती. एक अव्यक्त वादमती म्हणजे अव्यक्तापासून हे जगत निर्माण झालं असे सांगणारे कोणी पुन्हा आहे. अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसी वदंती ते असं म्हणाले की अव्यक्तापासून हे सर्व विश्व निर्माण झालं. अव्यक्त वादमती जे म्हटले त्यांना शून्यवादी असंही म्हटलं जातं. अव्यक्तापासून म्हणजे ज्याच्याविषयी काही सांगता येत नाही अशापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे असं अव्यक्त मताचा पुरस्कार करणारे सांगतात. म्हणजे याच्या सुरुवातीला काय होत आकाशाच्याही आधी काय होत पंचभूतांच्याही आधी काय होत तर ते असं म्हणतात की काही नव्हतं. आपलं आपण निर्माण झालं शून्यातून किंवा अव्यक्तातून हे सर्व विश्व निर्माण झालं याच्या आधी काहीही नव्हतं. काही नाही त्याच्यापासून निर्माण होईल तरी कसं अशा प्रकारचा एक प्रश्न अव्यक्तवादमती अव्यक्तवाद करणाऱ्या मंडळीनं विचारला गेला. जर शून्यातून जगत निर्माण झालं असं तुम्ही म्हणता तर शून्याचा कोणीतरी निर्मिता आहे का ही पहिली गोष्ट. आणि काही नाही त्याच्यातून निर्माण तरी कसं होईल ही दुसरी गोष्ट. तर त्यांचं असं म्हणणं की शून्याचा कोणीही निर्माता नाही तर शून्य हे तुमचं परमस्थान आहे. पंचभूत एकमेकां विलीन झाल्यानंतर जे आकाश उरतं ते आकाश देखील शून्यातून आलेलं आहे. त्या शून्याच्या शून्याला कोणतीही सत्ता नाही आणि शून्यातून हे विश्व निर्माण झालं तसं, तर ते म्हणतात झालं म्हणून मानायला लागतं झालं. कारण पंचभूतांचा एकमेकांमध्ये लय होतो इथपर्यंत वेदांती जर मान्य करत असतील, तर आकाशाचा वेग, आकाशाचा जो लोप आहे, लय आहे, तो शून्यात होतो असं मान्य करा, असं अव्यक्त वाद करणाऱ्यांना म्हणायचं आहे की याचा लय शून्यात होतो आणि शून्यातून हे सगळं निर्माण झालं, आधी काहीही नव्हतं आणि त्याच्यातून निर्माण झालं. पण हे तत्वज्ञान मुळातच अशा करता लंगड आहे की हे तत्वज्ञान समजून घेत असताना काही नाही हे काही आहे असं मी काय बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना. काही नाही याचाही शब्दप्रयोग करताना काही नाही असं करत नसतात, तर काही नाही आहे असं करतात. भाषेची गोष्ट आहे, काही नाहीये आपण म्हणतो की नाही, याचा अर्थ काही नाही आहे म्हणजे ज्याला आहे ही सत्ता आहे तर त्याला काही नाही असं कसं म्हणता येईल. काहीतरी असल्याशिवाय नाही हे देखील सिद्ध होत नाही. थोडक्यात अव्यक्तवाद हा नंतर मागं पडला. अव्यक्तवाद मधी अव्यक्त ऐसी वदंती, सांख्यांची या प्रतीची प्रकृती आहे. तर आपण सांख्य असा 13वा अध्याय हा विस्ताराने पाहिला आणि 13व्या अध्यायामध्ये सांख्य मत काय आहे ते सांख्य मत देखील मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा सांगतो की प्रकृती आणि पुरुष या दोन्ही सारख्याच अनादी आहेत, म्हणजे त्यांचा उगम कधी झाला हे सांगता येत नाही इतक्या अनादी आहेत. त्यांचा आधीच नाही, त्या आहेतच आहेत पण एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. सांख्यवाद असं सांगतो की अनेक पुरुष आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या आत कुडीमध्ये देहामध्ये असणारा जो पुरुष आहे, जाणीव रूप आहे, तो एकमेकांपासून वेगळा आहे, तो स्वतंत्र आहे. असे पुरुष अनेक आहेत आणि प्रकृती मनबुद्धी अहंकार आणि पंचभूतात्मक अशी प्रकृती या पुरुषाला लाभलेली आहे. हा पुरुष अकर्ता अभोक्ता उदासीन असा सांगितलेला आहे आणि प्रकृती अत्यंत जड सांगितलेली आहे. पण ती जर प्रकृती पुरुषाच्या सान्निध्यात आली, म्हणजे चैतन्याच्या सान्निध्यात आली, तर तिच्याकडून कर्म घडतात. म्हणून सगळी कर्म करणं हे हा प्रकृतीचा स्वभाव आहे, पुरुष हा उगा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्दात आंबुली जोडे आंबुला खाये, प्रकृती सगळं काही करते, पुरुष हा नुसता असतो, पण पुरुषाच्या सत्तेवर प्रकृती काम करत असते. या प्रकृतीमध्येच मनबुद्धी आणि अहंकार येतो, या प्रकृतीमध्ये त्रिगुण येतात. आणि मग मोक्ष नावाचा काही प्रकार आहे का, तर सांख्य असं म्हणतं, सांख्य सिद्धांत असं सांगतो की सत्व रज आणि तम या त्रिगुणांमध्ये जर सत्व गुणाचा उद्रेक झाला आणि बुद्धीला समजून आलं त्या उद्रेकामुळे की पुरुषापेक्षा आपण प्रकृती वेगळे आहोत, तर अनेक प्रकारच्या साधनांनी अथवा विचारांनी अथवा समजून घेऊन अंडरस्टँडिंगनी प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापासून वेगळं असं ओळखते. तेव्हा सांख्यवाद्यांना असं विचारलं गेलं की मग मुक्त कोण होतो, पुरुष मुक्त होतो की प्रकृती मुक्त होते. तर सांख्यवादी असं म्हणतात की पुरुष हा मुळातच मुक्त असतो, त्याला मुक्त होण्याची गरज नसते. तर प्रकृती पुरुषापासून आपल्या स्वतःची सुटका करून घेते आणि प्रकृती मोकळी होते. पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांपासून वेगळे होतात. भगवद्गीतेने हे तत्वज्ञान मर्यादित अर्थाने स्वीकारलं आणि परमात्म्यापासून पुरुष आणि प्रकृती निर्माण झाली अशा प्रकारे तो विषय पुढे मांडला. पण आत्ताच्या निरूपणाचा तो विषय नाहीये. अव्यक्त वाद मती अव्यक्त ऐसी वदंती सांख्यांतिया प्रतीती प्रकृती. हे सांख्य असं म्हणतात की हीच प्रकृती, ज्याला तुम्ही महदादी विश्राम म्हणता, महत ब्रह्म असं म्हणता, ती सांख्यांच्या दृष्टीने प्रकृती आहे. खूप एक प्रकारे हे उत्क्रांती जशी असावी तशी ही घटना आहे. या सांख्यवादाच्या आधी न्यायशास्त्रानी जगताच्या निर्मितीबद्दल एक सिद्धांत सांगितला. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत हा अनुवाद सांगतो. न्यायशास्त्र आपल्याला एवढ्याच पद्धतीने माहीत आहे की न्यायशास्त्र म्हणजे एखाद्या गृहितच्या गृहितापासून अनुमान काढणं आणि ती अनुमान सिद्ध करणं किंवा चूक आहे हे ठरवणं हा न्यायशास्त्राचा मुख्य विषय. पण त्याच्या बरोबरही जगत कसं झालं याचाही न्यायशास्त्रींनी परिपूर्ण विचार त्यांच्या दृष्टीने केला. त्याच न्यायाने की एखादा जर पदार्थ असेल अनुमान काढायचं आणि त्या अनुमानाच्या योगाने प्रवास करून ते चूक की बरोबर हे ठरवायचं. तसं सृष्टीच्या बाबत जेव्हा न्यायशास्त्र वापरलं गेलं तेव्हा त्यांना असं आढळलं की जी पंचमहाभूत आहेत ती पंचमहाभूत यांच्या जर मुळाशी गेलं सूक्ष्मामध्ये गेलं तर पंचमहाभूत या नावाचा कोणताही प्रकार नसून अत्यंत बारीक असे पार्टिकल की ज्याला त्यांनी अणु असं नाव दिलं या अणूंपासून हे विश्व निर्माण झालेलं आहे. हा जो अणुवाद जो आहे तो कणादांनी सांगितला. न्याय सूत्र कणादांनी लिहिली आणि ही सूत्र लिहिताना त्यांनी असं सांगितलं की सर्व जगताच्या बुडाशी अणु आहेत आणि या अणूंपासून पंचभूत झालेली आहेत, त्रिगुण झालेली आहेत. सर्व सृष्टी मनुष्य मात्र प्राणी मात्र पशु पक्षी याच्यापासून झालेले आहेत. हा जो अणुवाद आहे या अणुवादामध्ये देखील अणुवाद किंवा परमाणुवाद त्याच्यामध्ये देखील एक साश्वर आहेत आणि एक निरीश्वर आहेत. जे निरीश्वर आहेत ते असं म्हणतात की ईश्वर या नावाचं कोणताही पदार्थ नसून केवळ अणूंपासून किंवा परमाणूंपासून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. आणि जे साश्वर म्हणतात ते म्हणतात की ईश्वर हे निमित्त कारण आहे. परत तो शब्द आला, निमित्त कारण आणि उपादान कारण. ईश्वर हे निमित्त कारण आहे, करवणारा कोणीतरी वेगळा आहे. त्यांनी अणू केले आणि या अणूंपासून वेगवेगळी कलियुग बनली आणि पंचमहाभूत झाली, धातू झाले, पदार्थ झाले, माती झाली, सगळ्या प्रकारचं विश्व अशा प्रकारे झालं. हा जो अणुवाद आहे या अणुवादाला न्यायसूत्राच्या मर्यादा अशा आहेत की परमाणू जे आहेत तर ते परमाणू त्यांना नेमकी कोणती गती प्राप्त झाली त्यामुळे हे विश्व निर्माण झालं हे सांगायला न्यायसूत्र जी आहेत तर ती कमी पडली, त्यांना त्याची उत्तरं देता आली नाही. शिवाय वृक्ष पशु पक्षी मनुष्य मात्र यांच्यामध्ये एक चैतन्य आलेलं दिसतं, तर ते चैतन्य कुठून आलं याचं उत्तर अणुवाद्यांना देता आलं नाही, कणादांच्या शास्त्राला देता आलं नाही. लॅबोरेटरीमध्ये डिफेक्शन करून कुठल्याही देहाचं, मनुष्य असो किंवा कोणत्याही देहाचं, जी जी तत्व आहेत ती ती तत्व एखाद्या भांड्यात एकत्र केल्यामुळं तिचा आकार धारण होऊ शकत नाही आणि त्याच्यात जीव येऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्या पॉइंटला त्याच्यामध्ये जीव आला आणि तो कसा आला, परमाणूंना ही गती मिळाली कशी, याचं उत्तर अणुशास्त्री देऊ शकले नाही, परमाणुवाद देऊ शकला नाही. शिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की परमाणू आहेत तर ते अविभाज्य आहेत, त्याचं पुढं विभाजन होऊ शकत नाही. तर आताच्या भौतिक शास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे की परमाणूंचं देखील विभाजन होतं. म्हणून हे जे न्यायसूत्र आहेत, या न्यायसूत्रांच्या पुढं ती कमी पडली म्हणून मग सांख्यसूत्र आली, कपिलांचं सांख्यशास्त्र आलं, आणि ते सांख्यशास्त्र देखील कमी पडलं. कारण सांख्यांना त्यांच्या मर्यादा अशा निर्माण झाल्या की प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये दोघंही जर अनादी आहेत असं म्हटलं आणि जर ईश्वराचा संबंधच नसेल आणि पुरुषा स्वभावता मुक्त आहे आणि प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापासून मुक्त करून घेते असं जर ठरवलं तर आपल्या देहामध्ये मुक्त होतो कोण? प्रकृती मुक्त होताना दिसते की चैतन्य मुक्त होताना दिसतं? आपल्याला शांती, समाधान, आनंद, अमरत्वाची भावना मिळते कोणाला? देहाला मिळते की चैतन्याला मिळते? तर चैतन्याला मिळते असं उत्तर येतं. आणि कपिल मुनी असं म्हणतात की प्रकृती मुक्त होते असं असल्यामुळं समजतंय ना मी काय म्हणतोय. हा सांख्यवाद देखील बाजूला पडला कालांतराने. भगवद्गीतेने मात्र याच्यातल्या आवश्यक गोष्टी घेतल्या आणि त्याचा एक अत्यंत सुंदर असा मिलाफ केला. म्हणून वेदांत शास्त्र असं सांगतं की एका परमात्म्यापासून मूळ स्फुरण निर्माण, तो मुळातच स्वसंवेद्य असल्यामुळे त्याच्यापासूनच एक स्फुरण शक्ती, ती शक्ती त्याची अंतर्भूतच आहे, तो जाडीवरून असल्यामुळं. तसंच परमात्म्याचा घन सुषुप्त अशा एका दशेतून त्रिगुण, मूळमाया, त्रिगुण, पंचभूत अशी निर्माण झाली. आणि अशा प्रकारे सृष्टी म्हणून झाडं, झुडपं, नदी, नाले, डोंगर अशा प्रकारे सृष्टी निर्माण झाली. आणि त्या सृष्टीमध्ये राहणारा पण त्या सृष्टीसारखाच पंचभौतिक देह असणारा पण त्या देहाच्या आत एक चैतन्य वास करतो असा असाही एक सजीव असा घटक निर्माण झाला. हे दोन्ही परमेश्वरापासूनच निर्माण झाले. त्याला त्यांनी पराप्रकृती आणि अपराप्रकृती असं नाव दिलं. पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती आणि अपराप्रकृती म्हणजे पंचभौतिक प्रकृती आणि मनबुद्धी आणि अहंकार. आणि जेव्हा जीवाला म्हणजे त्यात असणाऱ्या चैतन्याला आपण कुठून आलेले आहोत याचा शोध घेण्याची इच्छा निर्माण होते, त्याचा तो ध्यास घेतो, यज्ञ, दान, तप, सात्विक कर्म याचा आधार घेतो आणि स्वयंप्रकाश परमात्मा प्राप्त करून घेतो, तेव्हा तो मुक्त होतो. आणि हे जगत देखील परमात्मे इतकंच मुक्त आहे अशा दृष्टीने जगताकडे पाहतो. त्याच्या असं लक्षात येतं की या ठिकाणी परमात्माच एक भरून राहिलेला आहे, जगत या नावाचा अज्ञानाला जसा दिसतो तसा पदार्थ इथं नाही. त्याच्यातली वेदांती असं म्हणतात की ज्ञानी हा स्वरूपाने मुक्त असतो आणि जगत ही माया आहे. तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन असं सांगतात की जो चित्त रूपाने आहे त्या चित्ताच विलास म्हणून जगत आहे असं त्याला प्रतीत होत. आता बघा, अव्यक्त वादन मती अव्यक्त ऐसी बदलती सांख्यात या प्रकृती प्रतीती प्रतीती प्रकृती देती वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राम्यराया. म्हणून वेदांती याला माया असं म्हणतात. वेदांत्यांचेही एक पाऊल पुढे घालून ज्ञानेश्वर महाराजांनी याला चित्त विलास असं म्हटलं. म्हणून कोणीतरी गुरुदेव रानड्यांना होते कोणाला त्यांना विचारलं की ज्ञानेश्वरी मध्ये किलविलासवाद आहे का माया हा माया मायेचं प्रतिपादन केलेलं आहे का चिदविलासवादाचं प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी चिदविलासवादाचं प्रतिपादन केलं पण त्यांनी असं उत्तर दिलं की तुला हे तुकडे चढायला सांगितलंय कोणी, तू भक्ती कर आणि मोकळा हो, तुला काय करायचंय असं तरी झडझडो मी बघिला निघ या भक्तीत या वाटा लाग जिया पावती अव्यंग निजधाम माझे. हे करणं तुझं काम आहे, या विश्वाबद्दल फार चर्चा करणं तुझं काम नाही, तू तुझा मोकळा हो म्हणजे झालं असं गुरुदेवांनी त्याला उत्तर दिलं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी एक पाऊल पुढे टाकून चित विलास वादाचं इथं प्रतिपादन केलं. अशा प्रकारचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये हा जो वेदांताने सांगितलेला वाद आहे हा वाद अंतिम वाद समजला गेला. या ठिकाणी बुद्धीची एका तऱ्हेने पराकाष्ठा व्यक्त होते. याच्या पुढे जाऊन कोणीही काहीही आतापर्यंत भौतिक शास्त्री देखील सांगू शकलेला नाही. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राज्ञ राया. बघा हा अवघड विषय ऐकताना ज्ञानेश्वर महाराज प्राज्ञ राया असं अर्जुनाला काय म्हणाले. अशा करता की हे सगळं समजून घेणाऱ्यांच्या बुद्धीची तारीफ तर नको का करायला, तुम्ही शांतपणे इथं बसलेले आहात, आपल्याला या सगळ्या गोष्टींशी नक्की काम काय खरं तर काही काम नाही. साधकांनी या भंगडीत पडू नये. मी देखील जेव्हा प्रवचनांची वेळ आली आणि माझं अर्थ फार लवकर असल्यामुळे मी लवकर या विषयात पडलो, नाहीतर मी या भंगडीत पडलो नसतो. वेदांती काय म्हणतात, सांख्य काय म्हणतं आणि न्यायशास्त्र काय म्हणतात, अव्यक्तवाद मती म्हणजे बौद्धवादी काय म्हणतात, हे जे निरनिराळे वाद आहेत त्या वादांनी आपल्याला शांती समाधान आनंद तृप्ती प्रेम हा जो परमार्थाचा मूळ गाभा आहे तर तो आपल्याला मिळाल्याशी कारण खरं म्हणजे पण आपण जो परमार्थ करतो तिथपर्यंत परमार्थ विचार आला कसा हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर काहीतरी स्वामीजींनी सांगितलं तर एवढं तर तुम्हाला आठवेल. तुम्ही म्हणाल आहे काहीतरी आहे ते हरी मला सांगता येत नाही पण काहीतरी भारी आहे असं तर तुम्ही म्हणाल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपला आपण पेया आणि जर तुमच्या हे लक्षात राहिलं तर यांनी तुमच्या परमार्थाची हानी काही होणार नाही एवढं लक्षात घ्या. हे समजून घेतल्यामुळं हानी काही नाही. वेदांता जो अर्थ आम्हा सिद्ध ठावा इतरांनी व्हावा भार माझा असं म्हणून केवळ नाम घ्यावं असं म्हणणारे तुकाराम महाराज वेद जाणत होते हे लक्षात घ्या. म्हणजे जाणावं आणि मग म्हणावं की त्याच्यात काही अर्थ नाहीये, न जाणता म्हणण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळं हे जर जाणलं आणि म्हणालात की याच्यात काही नाहीये तर जास्त चांगलं. त्यामुळं थोडं थोडं आपल्या बुद्धीला कळेल एवढं आपण समजून घ्यायला काही हरकत नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांची भाषा बोलायला लागली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपला आपण पेया विसरू तो धनंजया तेची रूप यया अज्ञानाशी. बाकी ठीक आहे, वेदांती काय म्हणतात, सांख्य व मत काय म्हणतात, न्याय सूत्र काय म्हणतात, अव्यक्तवाद वाली काय म्हणतात, पण आपला आपल्याला विसर पडलाय ना आपल्या मूळ स्वरूपाचा पास त्यालाच अज्ञान असं म्हणतात. आपला आपण पेया विसरून जो धनंजया तेची रूप यया अज्ञानाशी. कारण आपल्या स्वतः जर वेद म्हटलं तर आपण कायम राहावं असं वाटतं पण देह जाणार आहे. आपण जर जाणार असेल तर राहावं वाटतं ते कोणाला वाटतं, ज्याला वाटतं तो अमर आहे पण त्याला देह मी असं वाटल्यामुळं देह राहावा असं वाटतं. वस्तुतः तो कुठं जाणारा नसतो येणारा नसतो पण देह मी अशा प्रकारचा भाव झाल्यामुळं आपला आपल्याला विसर पडल्यामुळं हे सगळं प्रेम निर्माण झालं. हा जो विसर आहे त्यालाच अज्ञान असं म्हणतात. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपला आपण पेया विसरू जो धनंजया ते रूप या अज्ञानाने. आणि कधी एक असे जे विचारा वेळे न दिसे, जर नीट विचार समजला तर जे दिसत नाही ते अज्ञान. जर समजलं तर अज्ञान नाहीच होत, जर समजलं नाही तर सगळीकडे जे घडून राहत त्यालाही अज्ञान असं तुम्ही म्हणू शकता. आणि कधी एक असे जे विचारा वेळे न दिसे, वाटी पाहता जैसे अंधारे का. वाटींनी पाहायला गेलं की अंधार नाहीसा होतो, आणि वाटीच्या योगाने पाहायचं नाही असं म्हटलं तर अंधारच जसा भरून असतो, तसं जर विचार निर्माण झाला तर अंधार या नावाचा पदार्थ नसतो. अशा प्रकारे देखील अज्ञानाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली. हलविया जाय निश्चयी तरी होय दुधी दैसी साय दुधात दिले. माया कशी आहे तर हलवली तर जाते, हलविया जाय निश्चयी तरी होय, आणि मी दूध टाकून तसंच्या तसं ठेवलं तर चांगली धरते भाकरी सारखी साय येते. जर तसं दूध असेल तर म्हणून विचाराने जर हलवलं तर माया नावाचा पदार्थ नाही, आणि जर तसंच राहिला तर माया नावाचा पदार्थ अवतीभोवती आहे. जागरूना स्वप्नना स्वरूप अवस्था सुषुप्ती का घन जैसी होय पुढे चालला. आता घड्याळाचा काटा, दोन तीन घड्याळ जेव्हा वेगळी वेगळी वेळ दाखवतात, पाच सात मिनिटं पुढे गेल्या प्रकार हरिओम विठ्ठल 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 सर्वज्ञानी संत.